नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या 15 रेल्वे स्थानकांसह 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर, पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरात आणि जपानच्या मंत्र्यांशी चर्चा. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे मंत्री मकरंद जाधव यांचे निर्देश. आणि पुढील 2 दिवसात मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. लातूर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. 18 राज्यांमधल्या 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बिकानेर इथं झालेल्या या कार्यक्रमात 26,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण तसंच बिकानेर मुंबई दरम्यानच्या नव्या रेल्वेला देखील सुरुवात झाली. पायाभूत सुविधांचा वेगानं विकास आणि स्थानकांचं आधुनिकतेकडे होणारं परिवर्तन हे विकासही आणि वारसाही या मंत्राचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सरकार एकाच वेळी देशातल्या 1,300 रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक स्वरूप देत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 11 वर्षात देशात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याचं सांगून पंतप्रधानांनी विकसित भारताच्या निर्माणासाठी देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
विकसित भारत बनाने के लिए आज देश में आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनाने का बहुत बड़ा महायज्ञ चल रहा है. हमारे देश की सड़कें आधुनिक हो, हमारे देश के एयरपोर्ट आधुनिक हो, हमारे यहाँ रेल और रेलवे स्टेशन आधुनिक हो, इसके लिए पिछले 11 साल में अभूतपूर्व गति से काम किया गया. आप कल्पना कर सकते हैं इन्फ्रास्ट्रक्चर के इन कामों पर देश पहले जितना पैसा खर्च करता था आज उससे 6 गुना ज्यादा पैसा खर्च कर रहा है. आज भारत में हो रहे इन विकास कार्यों को देखकर दुनिया भी हैरान है.
ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं. आपल्या तीनही संरक्षण दलांच्या रणनीतीमुळे पाकिस्तानला हार मानावी लागली असं ते म्हणाले.
22 अप्रैल को आतंकवादियों ने धर्म पुचकर हमारी बहनों की मांग का सिंदूर उजाड़ दिया था. वो गोलियां पहलगाम में चली थी लेकिन उन गोलियों से 140 करोड़ देशवासियों का सीना छलनी हुआ था. हमारी सरकार ने तीनों सेनाओं को खुली छूट दे दी थी. तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह रचा कि पाकिस्तान को घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया.
अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या 15 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला. यात आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड आणि वडाळा रोड या स्थानकांचा समावेश आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या परळ स्थानकावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचं वैभव आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी 2,800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विमानतळ परिसरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा या अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून आता सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. जळगाव इथून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, धुळे रेल्वे स्थानकावरून माजी खासदार डॉ सुभाष भामरे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं येत्या 15 दिवसात 32 वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल संयुक्त अरब अमिरातीत तिथले सलोखाविषयक विभागाचे मंत्री शेख नहायान बिन मुबारक अल नहायान यांच्याबरोबर चर्चा केली. या ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा यूएई हा पहिलाच देश आहे. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ देखील काल जपानला पोहोचलं. दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल असा विश्वास जपानच्या नेत्यांनी व्यक्त केला. द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया आणि रशिया या 5 देशांच्या दौऱ्यावर काल रवाना झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात काल पहिल्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. या टप्प्यात एकूण 33 शौर्यचक्र आणि 6 कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले, ज्यात 7 शौर्यचक्र आणि 4 कीर्तीचक्र मरणोत्तर होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीनं पंचनामे करावेत असे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिले आहेत. पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागानं पथकं गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचं त्यांनी सूचित केलं. राज्यातल्या तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्रालयानं तूर खरेदीस 28 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. राज्यात 1,37,458 शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्यापैकी 13 मे पर्यंत 69,189 शेतकऱ्यांकडून 1,02,951 मेट्रिक टन तूर खरेदी झाली आहे. भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीनं नवा उच्चांक गाठला असून बहुतांश गुन्हेगारी घटनातले आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचं अभय असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बीड मसाजोग घटना, पुणे पोर्शेकार अपघात, वैष्णवी हगवणे यांचा हुंडाबळी या प्रकरणातले आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आल्याचंही सपकाळ म्हणाले. ऑपरेशन सिंधूरच्या गौरवार्थ धाराशिव शहरात काल शिवसेनेच्या वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या भारतीय सैनिकांच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नांदेड शहरातही शिवसेनेच्या वतीनं आमदार हेमंत पाटील आणि आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या नेतृत्वात तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा गावचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना काल जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. ते लष्कराच्या 15 मराठा बटालियनमध्ये होते. आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या 100 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शिवारात स्मार्ट PIS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाकडून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या सोमवारी जिल्ह्यातले शेतकरी या अनुषंगानं राहुरी विद्यापीठात अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्स सारख्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. स्वच्छ भारत ग्रामीण मिशन अंतर्गत जिल्ह्यात गाव पातळीवर विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी काल दिली. 5 जूनपर्यंत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबवण्यात येणार असून यासोबतच गावातल्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढत असल्यानं या नद्यांवरचे प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये येणारं अतिरिक्त पाणी नद्यांमार्फत सोडावं लागणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकरी तसंच नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या 15 रेल्वे स्थानकांसह 103 पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. ऑपरेशन सिंधूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरात आणि जपानच्या मंत्र्यांशी चर्चा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे मंत्री मकरंद जाधव यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.